एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्। हे अंतरिम हुनी जरी फिटले तरी निभ्रांत जाणे निवटले, जैसे रश्मीवीण उरले मृग जळ नाही, तैसे रागद्वेष जरी निमाले तरी ब्रह्मींचे स्वराज्य आले, मग तो भोगी सुख आपले आपणची। ते गुरु शिष्याची गोठी पदपिंडाची गाठी, तेथ स्थिर राहोनी नुठी कवणे काळी। ऐसे सकळ सिद्धांचा रावो देवी लक्ष्मीयेचा नाहो, राया ऐके देव देवो बोलता जाहला। आता पुनरपि तो अनंतु आद्य एकी मातू सांगैल तेथ पंडुसुतु प्रश्नू करील। तया बोलाचा हन पाडू की रसवृत्तीचा निवाडू, येणे श्रोतया होईल सुरवाडू श्रवण सुखाचा। ज्ञानदेवो म्हणे निवृत्तीचा चांग उठावा करूनी उन्मेषाचा, मग संवादू श्री हरी पार्थाचा भोगावा बापा।
वंदे गुरूणां चरणारविन्दे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। उपजे वाढे मरे मारी जैसा उचलती लहरी वरी लहरी, चंचल सागरी भरोवरी त्रैलोक्य होत जाते। त्रैलोक्य वर्तवितो येक म्हणून त्रैलोक्य नायक, ऐसा प्रत्ययाचा विवेक पाहना कैसा। ऐसा अंतरात्मा बोलिला परी तोही तत्वांमध्ये आला, पुढे विचार पाहिजे केला महावाक्याचा। आधी देखिला देहधारी मग पहावे जगदंतरी, तयाचे निया उपरी परब्रह्म पावे। परब्रह्माचा विचार होता निवडे सारा सार, चंचल जाईल हा निर्धार चुके नाकी। मुख्य देव सांगत असताना, मुख्य देवाचा निश्चय काय हे सांगत असताना, समर्थांनी जे चार प्रकारचे देव आपल्या पुढे मांडले, प्रतिमा देव, अवतार देव, अंतरात्मा आणि निर्गुण निराकार निरंजन असा मुख्य देव। आणि मुख्य देवाचा निश्चय असं समर्थांनी सांगितलं या ग्रंथामध्ये। मी मुख्य देवाचा निश्चय काय ते सांगितलं, अर्थात त्याच्या बरोबरीनी समर्थांनी जे देव मुख्य समर्थ मानत नाहीत पण देव म्हणून मानतात त्यांच्याबद्दलही सांगितलं. आणि तो विषय गेले 2-3 रविवार आपण पाहतो आहोत. देव हा बाहेर नसून आत आहे. म्हणून मुख्य देव देखील बाहेर नसला पाहिजे, तो आतच असला पाहिजे, आतच आहे. तो सर्वांच्या आत आहे, जसा आपल्या आत आहे तसा सर्वांच्या आत आहे. म्हणून तो जगत ज्योती आहे, सगळ्या जगाला चालवणारा बोलवणारा, सर्व जगाच्या बुडाशी तोच आहे, जो आपला आपल्या अंतर्यामी अंतर्ज्योती रूपानी आहे. तोच जगताच्या अंतर्यामी जगत चैतन्य रूपानी आहे. उपजे वाढे मरे मारी, जैसा उचलती लहरीवरी लहरी, चंचल सागरी भरोवरी त्रैलोक्य होत जाते. जसा सागर लाटांमागून लाटा येत असतात, त्याच्यामध्ये चंचलता दिसते, तसे अनेक देह निर्माण होतात, अनेक जन्म आहेत, अनेक योनी आहेत. मनुष्यापासून ते पशु पक्षी कृमी कीटकापर्यंत जशा लहरींवर लहरी याव्यात, एक लहरी निर्माण व्हावी नाहीशी व्हावी, तसे सर्व देह उपजतात, वृद्धिंगत पावतात. समुद्राच्या काठावर जर गेलं तर फार मोहक पाहण्यासारखं दृश्य असतं. इतकं दमदार सखोल पाणी समोर असतं आणि त्या पाण्यातूनच लाट उपजते, पुढे वाढते. आपण आश्चर्य करायला लागतो की ही लाट तर केवढी उंच, केवढी मोठी आली, आपल्या बाजूनी सरकत येते, निमून जाते. आणि अशा लाटांवर लाटा उसळतात, लहरींवर लहरी येतात. तसं या चंचल सागरामध्ये, म्हणजे दृश्य विश्वामध्ये, असेच लाटांसारखे देह येतात आणि जातात. आपणही त्याच्यातले एक आहोत. आपण या दृश्यात, या दृश्याचे द्रष्टा नाही आहोत, या दृश्यामध्येच आपण आहोत. आपण स्वतःला भले कोणीही समजो, पण आपणही अशीच उपजणारी आणि वाढणारी आणि मरणारी, निमणारी, नाहीशी होणारी लाट आहे. त्याच्या पाठोपाठ लाटा येतातच आहेत. असा हा चंचल सागर म्हणजे पंचभूतात्मक विश्व, त्रैलोक्य देखील होतं आणि जातं. मी परवा कुठेतरी वाचलं किंवा कोणी मला सांगितलं की आपली जी आकाशगंगा आहे, त्या आकाशगंगेच्या दिशेनी एक आकाशगंगा येते आहे. ती आकाशगंगा साध्या डोळ्यांना देखील एखाद्या पुंजक्याप्रमाणे आजही दिसते. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे ती फार वेगाने पृथ्वीच्या जवळ, पृथ्वीच्या नव्हे, आकाशगंगेच्या, आपल्या आकाशगंगेच्या जवळ येते आहे. आणि जवळपास 1000 कोटी वर्षांनी ती आपल्या आकाशगंगेला येऊन धडकेल आणि कदाचित त्याच्यात सगळं नाहीसं देखील होऊ शकेल. ज्या लहरींवर लहरी येतात त्या किती लांबून निर्माण होतात, त्या काय परिणाम करतील, या सगळ्यांना वर्तविणारा कोणीतरी एकच आहे, तो मुख्य देव आहे, त्रैलोक्य वर्तवितो येक म्हणून त्रैलोक्य नायक हे कोणाच्या तरी अधिष्ठानावर चाललेलं आहे, कोणाच्या तरी सत्तेवर हे सर्व चाललेलं आहे. अशा तऱ्हेने समर्थांनी हा विषय विकसित केला की जो ऐके देखे हुंगे चाखे जाणो न ओळखे विचारे कित्येक आपुले पारिखे जाणत आहे असा आपल्या अंतर्यामी असणारा अंतरात्मा त्या अंतरात्म्याला अर्थात मन चित्त बुद्धी अंतकरण हे सर्व मदत करत असतात. एवढंच नव्हे तर त्यालाच अंतरात्मा म्हटलेला आहे. हा कर्ता भोक्ता अहंतायुक्त असा अंतरात्मा हाही पंचभौतिक तत्वांमध्येच आहे. त्यामुळे याच्या पुढे जाऊन विचार करायला पाहिजे. केवळ मला असं वाटतं, मला असं पटतं, माझी मनोदेवता असं सांगते, माझा अंतरात्मा असं सांगतो हे शब्द चालणार नाहीत. याचं कारण तुमचा अंतरात्मा विकारी देखील असू शकेल. तुमच्या अंतरात्म्यावर विविध संस्कार झालेले असतील, त्याप्रमाणे तो आपला आपला निर्णय घेत असेल. म्हणून या अंतरात्म्याच्या खुणेच्या पलीकडे जाऊन महावाक्याचा विचार करायला हवा. हे महावाक्य असं सांगतं की तो निरंजन निर्गुण निराकार परमात्मा आणि तू एक आहात. अंतरात्म्याच्याही आत बुडाशी असणारं जे जीव चैतन्य आहे त्यांनी आपला जीवभाव टाकून दिला, अज्ञान जर टाकून दिलं तर तो आणि मुख्य देव हे मुळात एक आहेत. समर्थ म्हणतात आधी देखिला देहधारी, म्हणून देव हा आधी देहधारी आहे असा पाहिला. या देहधाऱ्यांमध्ये दोन देव पाहिले, एक म्हणजे अवतार देव पाहिले, विष्णूचे 10 अवतार हे अवतार देव, ते देहधारी होते. म्हणून देहधारी देव पाहिला, त्या देहधारी देवाच्याच प्रतिमा केल्या, म्हणून प्रतिमा देव देखील देहधारीच आहेत अथवा खूण आहे, जसं शिवलिंग असावं. तो खुणेचा देव आहे, पण कोणती तरी खूण लागते. जोपर्यंत बोध झालेला नाही तोपर्यंत खुणेखेरीज असणारी साधना करता येणं कठीण जातं, बिनखुणेची उपासना अवघड जाते. म्हणून प्रतिमा केली जाते, ती प्रतिमा देखील देहधाऱ्याचीच असते. आधी देखिला देहधारी, म्हणून देव आधी देहधारी पाहिला. पाहिला याचा अर्थ त्याचा विचार केला. मग पहावे जगदंतरी, मग अंतरदेव पाहिला, तो प्रथम आपल्या आत आणि मग सर्वांच्या आत तोच आहे असा पाहिला. अर्थात जे देहधारी अवतार होते त्यांच्या आत तोच होता. एवढंच नव्हे तर त्या तत्वाचेच, निखळ तत्वाचेच ते बनलेले होते. गुलाबराव महाराज म्हणत असत ना की अनध्यस्त विवर्त, त्यांचा तो आवडता शब्द होता. एका वस्तूवर दुसरी वस्तू भासणं याला विवर्त असं म्हणतात, जसं दोरीवर सापाचं दर्शन होणं. पण राम कृष्ण दत्त शिव त्यांना ते अनध्यस्त विवर्त असं म्हणायचे. एका वस्तूचा अध्यास होऊन दुसरी वस्तू दिसणं, वेगळीच वस्तू दिसणं, वेगळ्या लक्षणांची वस्तू दिसणं याला विवर्त असं म्हणतात. विवर्तांनी पहिली वस्तू आच्छादित होते आणि दुसरीच वस्तू लक्षात येते आहे असं वाटतं. पण हे जे अवतार आहेत रामकृष्णादी यांचा देहही दिसतो आणि ते परमात्मा आहेत हेही समजतं, ते निर्गुण निराकार आहेत हेही समजतं, म्हणून या देवांना ते अनध्यस्त विवर्त असं म्हणत असत. तर आपण तुम्ही आम्ही हे अध्यस्त विवर्त आहोत, आत आहे परमात्मा पण आपण देहावर विश्वास ठेवतोय. परमात्म्याखेरीज विपरीत असणारी दुसरीच गोष्ट परमात्म्यावर दिसते, म्हणून प्रथम आमच्या अंतरी तेच शुद्ध निर्गुण निराकार असं तत्व आहे हे समजून घेतलं, तेच तत्व सर्व जगताच्या अंतरी आहे हे समजून घेतलं, हे सर्व विचाराच्या अंगांनी समर्थ मांडतात. त्यानंतर ते साधना सांगणार, त्या नवविधा भक्तीच्या सांगणार, त्याच्या ध्यानही सांगणार. आणि समर्थांनी सांगितलेलं ध्यान आपल्याला पाहायचं आहे, पण कोणत्या विचारांनी ध्यानाकडे प्रवृत्त व्हायला हवं, कोणत्या विचारांनी नामस्मरणाकडे प्रवृत्त व्हायला हवं हे आधी समर्थ समजावून सांगताहेत. म्हणून देहधारी अवतार किंवा प्रतिमा याच्याही पुढे जाऊन अंतरात्मा देव आणि तोच अंतरात्मा जगत अंतरी आहे हे जाणून जेव्हा पाहिलं जातं मग पहावे जगदंतरी तयाचे निया उपरी परब्रह्म पावे, तो जगदंतरी आहे हे समजलं की त्याच्याही पलीकडं असलेल्या परब्रह्म सत्तेला तो प्राप्त होतो. परब्रह्माचा विचार होता निवडे सारा सार, अशा रीतीने ही विचार चिंतन मालिका ही राखत जावी आपल्या जीवनामध्ये. वेळ इतका पटकन संपतो याच्यावर माझा विश्वासच बसेना असं झाला. आपण एक 5 मिनिटं शांत बसवा. परब्रह्माचा विचार होता निवडे सारा सार, चंचल जाईल हा निर्धार चुके नाकी. याचा या सगळ्या विचार चिंतनाचा उपयोग काय, तर या विचार चिंतनापासून देखील परब्रह्म ते मी या बोधापर्यंत या विचारापर्यंत व्यक्ती जाते. मग ती सार काय आणि असार काय हे ओळखायला सुरुवात करते. सारभूत असणारी अविनाशी अव्यय अक्षय अशी स्थिती ती निखळ आनंदाची असून ते आपण आहोत, आणि असार म्हणजे आपलं मन बुद्धी इंद्रिय संसार जगत आपल्यापासून सुरुवात होते. आपला देह असार आहे, आपलं मन देखील सारभूत नाही, अमनस्थिती सारभूत आहे, विदेहस्थिती सारभूत आहे. आणि मग या विवेकानी जे माझे म्हणून आहेत, जसं माझी पत्नी माझा पती माझी मुलं माझे आई वडील माझे आजी आजोबा माझी नातवंड माझ्या देहासारखेच असार आहेत. कर्म कर्मव्यवहार याला देखील एक मर्यादा आहे. सारभूत आणि असारभूत याचा निश्चय पक्का होतो. त्याचं वर्तन स्थिर शांत होतं, तो समाधानी होतो, तो न डगमगणारा होतो, सुखाच्या दुःखाच्या प्रसंगामध्ये तो समत्व राखू शकतो। परब्रह्माचा विचार होता निवडे सारासार, सारासार निवड त्याची पक्की व्हायला सुरुवात होते। समर्थांचा विचार समजून करण्यावर आहे, न समजता नेणता कोटीवरी साधने केली नानापरी तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही असं एका ठिकाणी त्यांनी म्हटलंय। हा सारासार विचार न समजता कितीही साधना केली तरी देखील साधनेनंतर साधनेतून उठल्यावर परत आसाराच्याच जो गोष्टी करतो, आसारातच गुंतून पडतो, तो कसा आणि कधी मुक्त होणार? तो कधी आपण सारभूत परमात्मा या बोधाला जाऊन प्राप्त होणार? चंचळ जाईल हा निर्धार चुके ना की, म्हणून जगताकडे पाहत असताना, कर्मांकडे पाहत असताना, जगत व्यवहाराकडे पाहत असताना हे सगळं चंचळ आहे, माझ्या देहासकट हे सगळं जाणार आहे। दर्शनाच्या वेळेलाच विपरीत ज्ञान, भगवंतांनी याला जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम असं म्हटलेलं आहे। म्हणजे तुम्ही जन्म पाहायचा, आनंदी व्हायचं, विवेकदृष्टीनी जन्माबरोबर जरा मृत्यूही पाहायचा जन्माच्या वेळेलाच। या विवेकाचा तुम्हाला फायदा होणार आहे। तुम्ही दुसऱ्याबद्दल जसं चिंतन कराल, दुसऱ्याच्या जन्माच्या वेळेला दुसऱ्याचा मृत्यू असा त्याचा अर्थ नाही, केवळ जन्मला तो त्याचा मृत्यू प्रत्येकाचा आपल्या स्वतः सकट। अशा वेळेला तुम्ही तुमच्या भूमिकेपासून आत्मस्थित असण्यापासून च्युत होत नाही, परब्रह्माचा निर्धार तुमच्या अंतर्यामी तसा पक्का राहतो। चंचळ जाईल हा निर्धार चुके ना की, उत्पत्ती स्थिती संहार जाण त्याहून वेगळा निरंजन। उत्पत्ती जन्म जनी जन्म सर्व सृष्टीला दिला तो आम्ही कल्पिलेला देव ब्रह्मदेव, स्थिती या विश्वाला धारण केलं अर्थात माझ्या देहाला देखील ज्यांनी धारण केलं तो आत असणारा अंतर विष्णू, आणि विष्णू जो स्थिती राखणारा देव, जशी आमची स्थिती आहे आत्ताची सांप्रत ही अशीच राहावी असं आम्हाला वाटतं। संहार मृत्यू जो प्रत्येकाच्या अवतीभोवती घडतो, घरामध्ये घडतो, कधीतरी स्वतःचाही घडतो, आणि त्याची देवता असणारा महेश, ब्रह्मा विष्णू आणि महेश त्याहून वेगळा निरंजन। निरंजन म्हणजे ज्या ठिकाणी जनची नाही ते निरंजन असं समर्थ म्हणतात, जिथं दृश्यच नाही, पण दृश्य नाही म्हणून काहीच नाही असं नाही, तिथं काही एक आहे अशी स्थिती। उत्पत्ती स्थिती संहार जाण त्याहून वेगळा निरंजन, आणि त्या निरंजनाच्या ठिकाणी विचार चिंतनाच्या योगाने तो समरस होत राहतो। येथे ज्ञानाचे विज्ञान होत आहे असं समर्थ म्हणतात। या ठिकाणी जे काही शास्त्र ग्रंथांमध्ये, उपनिषदांमध्ये, भगवद्गीतेसारख्या ब्रह्मसूत्रांसारख्या ग्रंथांमध्ये जे ज्ञान सांगितलेलं आहे पंचदशीसारख्या, त्या ज्ञानाचं या ठिकाणी विज्ञान होतं। विज्ञान होतं याचा अर्थ त्या ज्ञानाचा विशेष भाव त्या ज्ञानाचा अभ्यास करणाऱ्याला प्राप्त होतो. नाहीतर ग्रंथामध्ये ज्ञान आहे त्याचा तुम्हाला उपयोग काय? या अर्थाने तर कृष्णमूर्ती व्हॉट इज गीता टू यू असं म्हणायचंय. व्हॉट इज बायबल टू यू? गीता सांगते भले न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूयाहा अजहा नित्या. पण तुला समजले का? तुझा तसा भाव आहे का? काय उपयोग तुला? व्हॉट इज ज्ञानेश्वरी टू यू? आता हा प्रश्न कृष्णमूर्ती देखील विचारू शकत नाहीत अशा व्यक्तीला, कारण या ज्ञानाचा विशेष प्रकाश त्याच्या बुद्धीत त्याच्या जीवनात पडला. येथे ज्ञानाचे विज्ञान होत आहे. अष्टदेह खान मान जाणवन झालिया निरशन पुढे उरे निरंजन विमळ ब्रह्म. काय लिहिलंय? लाख मोलाच्या ओव्या जशा असाव्यात. म्हणून समर्थ हा समास एकूण कन्क्ल्यूड करतात. ते असं म्हणतात की विचारेची अनन्य झाला हा विचार विकसित करता करता परब्रह्म भावाशी सत्तेशी जो अनन्य होऊन गेला. पाहणारा वीण प्रत्यय आला तेही वृत्ती निवृत्तीला बरे पहा. विचाराने अनन्यता येते, चिंतने चिंतने तद्रूपता. हा वेदांताचा पहिला सिद्धांत आणि वेदांताची पहिली साधना ही चिंतन साधनाच आहे. विचार आपल्याला अगदी स्थूल जगताकडे आणि पशुकडे घेऊन जातो, विकारी जीवनाकडे घेऊन जातो. विचाराची ती क्षमता आहे. तसं विचार आपल्याला अगदी परब्रह्म सत्तेशी एकरूप करू शकतो ही विचाराची क्षमता आहे. समर्थांनी मनोबोधामध्ये स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या. मुळी कल्पना दो रूपे तेची झाली, विवेके तरी सस्वरूपी मिळाली असं म्हटलेलं आहे. विषयाची कल्पना करणं ज्याची आपल्याला चांगलीच ओळख आहे, त्याचं स्फुरण आतून होणं आणि विषयामध्ये रमून जाणं याला अविद्या असं म्हणतात. आणि तेच ब्रह्माचं जर चिंतन तीच कल्पना करायला लागली तर स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या. ती मायाच खरी पण ज्ञान प्रदायिनी अशी माया. मुळी कल्पना, मुळात कल्पनाच दो रूपे तेची झाली. ती कल्पनाच दोन रूप धारण करून एक पूर्ण तुम्हाला देहभावाशी निगडित करून टाकते, संसाराशी बांधून ठेवते. विवेके तरी सस्वरूपी मिळाली. आणि जर विवेक करून हीच कल्पना वापरली, रोज वापरत गेला, ध्यान तर करतो आहे, नाम तर घेतो आहे, पूजा तर करतो आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त ही चिंतन साधना जो करत राहतो तो निर्भय होतो, निधड्या छातीचा होतो, त्याचं ज्ञान हलत नाही. आपण या चिंतन साधना आधी ध्यानाचा अभ्यास जेव्हा केला तेव्हा चिंतन साधनेचा देखील अभ्यास केला तेव्हा तुम्हाला माहिती आहे की चिंतन साधना किती परिणामकारक होऊ शकते. त्याच्यामध्ये विचारांनीच अनन्यता प्राप्त होते. विचार सूक्ष्म सूक्ष्म होत जातो. जितका समोरचा विषय सूक्ष्म तितकं सूक्ष्म स्वरूप धारण करण्याची विचाराची क्षमता असते. आणि जितका विषय वरवरचा तितकं जाडं भरडं होण्याची देखील विचाराची क्षमता असते. स्वामीजी म्हणायचे की एक नायिका बाहेरून आली आणि स्नानाला गेली आणि स्नान करून परत बाहेरच्या खोलीत आली, याचं वर्णन करण्यासाठी 4 पानं खर्च केली. ते वाचून काय होणार? कल्पनाच, विचारच, पण तो विचार असा काही चालवला की तुम्हाला अगदी जाडं भरडं करून टाकेल. विचारच, कल्पनाच, पण जर तुम्ही सत्स्वरूपाबद्दल केली तर तुम्हाला विचारांनी अनन्यता, समोरचा विषय जितका सूक्ष्म तितकं सूक्ष्म स्वरूप विचार धारण करतो. अगदी शोधायचा प्रयत्न करतो, सत म्हणजे अविनाशी, कसं अविनाशी असेल. विचाराला असं समजायला सुरुवात होते की अविनाशी एकही वस्तू समोर नाही, सगळ्या विनाशी आहेत. मनुष्य विनाशी आहे, आपला आवडता कुत्रा 13 वर्षाचंच आयुष्य, 14 वर्षाचंच आयुष्य, आपली आवडती गाय 17-18 वर्षांचंच आयुष्य. व्यक्ती 70-80-90 वर्षांचंच आयुष्य. आपल्या समोर असणारा वाडा आता 100 वर्षांचा झाला, 80 वर्षांचा झाला पाडा, नवीन बांधा, मर्यादित आयुष्य. डोंगर देखील इकडचा तिकडं होतो. कसं भाग्य कशाचं उजळेल काही सांगता येत नाही. तुम्ही कधी कल्पना केली की एक्सप्रेसवेच्या ठिकाणी जे बोगदे झालेत, त्या बोगद्याच्या आत असणारा दगड काय म्हणत असेल? त्याला कधीतरी बाहेरची हवा लागण्याचा प्रश्न होता त्याच्या निर्मितीनंतर. लक्षावधी वर्षांपूर्वी तो तिथं झाला, तयार झाला आणि येऊन बसला, पण आता त्याच्या अवतीभोवती हवा खेळते आहे, वाहनं जात आहेत, सगळं बघतोय. उद्या डोंगरच्या डोंगर इथून तिकडं निघून जाईल, सपाट होऊन जाईल. म्हणून जे समोर आहे ते नाहीस होतं असा विचार करता करता वृत्ती सूक्ष्म होते. आणि केवळ समोरचं पाहायचं नाही, आपला देह देखील नाहीसा होणार आहे याचाही विचार करायचा आहे, मृत्यूचाही विचार करायचा आहे, मरणाचे स्मरण असावे हेही करायचं आहे. असं करता करता तुमचा विचार किंवा वृत्ती अगदी सूक्ष्म होते, कारण अविनाशी तत्वाचा तुम्ही विचार करताय. कसा करणार? तुम्हाला अविनाशी गोष्ट माहीतच नाहीये. अशा वेळेला तुमची वृत्ती सूक्ष्म होत होत तुम्ही जो चिंतनीय विषय आहे त्या विषयाला व्यापण्याचा प्रयत्न करते आणि स्वामीजींच्या शब्दात वृत्ती फाटून जाते. स्वामीजी म्हणत असत की वृत्ती फाटते, नाहीशी होते, तुम्हाला वृत्ती शून्यताच येते. आणि तुम्ही आपण अविनाशी या भावामध्ये एकरूप होता. मात्र हे जरा बसून करण्याचा विषय आहे. 7.5 मिनिटं ध्यान आणि 2.5 मिनिटं चिंतन यांनी होणार नाही. तुम्ही चिंतनशील नेहमीच असलं पाहिजे, विचार करत राहायला पाहिजे आणि कधी कधी तर अतिशय नेटानी चिंतन करायला पाहिजे की तो कसा अविनाशी असेल. तुम्ही अविनाशी तत्वाशी एकरूप होता. विचारच करू शकत नाही पुढं, जे तुम्हाला माहीत नाही त्याचा विचार कसा करणार? त्यामुळे विचार थांबतो चिंतन करताना, तरी देखील एक सूक्ष्म विचार चालू राहील. आपण अविनाशी हे ज्याला कळलं, आपल्यापाशीच गोष्ट येऊन भिडली, बाकी सगळ्या विश्वाचा चिंतनानी चिंतन प्रलय झाला, विचार प्रलय झाला, आपल्या देहाचाही झाला, तो रमून गेला, अविनाशी भावाशी एकरूप होऊन गेला। त्याच्या ठिकाणी एक सूक्ष्म विचार उठतो की आपण अविनाशी हे कोणाला समजलं? त्या अविनाशी जो आहे तोच ज्ञानस्वरूप आहे, त्यालाच समजलं। तिथं आता कोणी दुसरा सांगायला आला नाही, तरी अविनाशी भावामध्ये रमणारा कोण? तोच जो अविनाशी आहे, जो सत्स्वरूप आहे, तोच चित स्वरूप आहे। चित हे कोणी वेगळं नाहीये। तो ज्ञानस्वरूप देखील आहे आणि तो अविनाशी देखील आहे। आता तर तुमचं चिंतन तुम्हाला सगळ्या सीमांच्या पलीकडे घेऊन गेलं। त्या ठिकाणी काहीच नाही, अविनाशी ही आहे आणि अविनाशी आहे हे समजणारं देखील कोणीतरी तिथं आहे। तुम्हाला कधीही वाटली नव्हती एवढी आरामदायी स्थिती ही आहे। देहाच्या आरामापेक्षा, झोपेच्या आरामापेक्षा, जेवण खाणं फिरणं, भारतातली ठिकाणं कमी पडली म्हणून युरोपातली ठिकाणं शोधणं, याच्यापेक्षा जास्त आरामदायी आहे, सर्वापेक्षा आरामदायी आहे। तुम्ही आपल्याच ठिकाणी रमून राहिलात, तुम्ही अविनाशी झालात, तुम्ही ज्ञानस्वरूप जाणीव स्वरूप आहात। ही स्थिती इतकी सुखदायी आहे की अविनाशी आणि चैतन्य अविनाशी आहे हे समजणारा हाही भाव निघून जातो आणि एक सुखच शिल्लक राहतं। यालाच आचार्यांनी सच्चित सुखम असं म्हटलेलं आहे। हा केवळ सुखाचा भाव शिल्लक राहतो। समर्थ असं म्हणतात की विचारेची अनन्य झाला, पाहणारा वीण प्रत्यय आला। त्याचा प्रत्यय आला पण प्रत्यय घेणारा कोणीतरी मी आहे अशा अहंतेखेरीज त्याचा प्रत्यय आला। फार महत्वाची ओवी लागली, आपल्याला नांगर टाकून बसलं पाहिजे इथं, लगेच पुढे जाता येणार नाही, पुढच्या वेळेला बघू। विचारेची अनन्य झाला, पाहणारा वीण प्रत्यय आला, तेही वृत्ती। ध्यान करतो आहे, ध्यानामध्ये आपण पाहतो आहोत हा भाव ही विसरला आणि काही प्रत्ययाला येत आहे। हेच परमात्मतत्व, आपण परमात्मतत्व आपल्याला समजलं असा भाव निर्माण झाला। आपण पाहतो आहोत हेही विसरला पण समजल्याचा भाव आहे। पाहणारा वीण प्रत्यय आला तेही वृत्ती, समर्थ म्हणतात म्हणून ही पूर्ण नाही झाला। आपल्याला समजतं आहे हे जोपर्यंत समजतं आहे तोपर्यंत तुम्ही वृत्ती ज्ञानातच आहात। निवृत्तीला बरे पहा हीही वृत्ती ध्यानामध्ये नाहीशी होते आणि तुम्ही पूर्ण एकरूपता साधता। काय आहे ते पुढच्या वेळेला बघू। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 विठ्ठल। नमित योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कवीवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। ॐ ॐ ईशावास्यम् इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्। शांति शांति शांति।